आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्या खातीरचो प्रचार काल सांजवेळा सोंपलो. पहिल्या पांवड्यान फाल्यां बिरेस्तारा 18 जिल्ह्यांतले 121 विधानसभा मतदारसंघांनी मतदान जातले. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आज छत्तीसगडाक भेट दितले. कार्मिक भौशीक कागाळी आनी पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग आज नवी दिल्लीत चवथी देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम सुरू करतले. आयसीए ग्लोबल क्रमवारीन इफको आनी अमूल हांकां संवसारांतल्या पयल्या क्रमांकाच्या सहकारी संस्था मदीं सुवात मेळ्या. हवामान खात्यान आज तामिळनाडू पुडुचेरी करायकलान कांय सुवातींनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आतां पुराय खबरो. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्या खातीरचो प्रचार काल सांजवेळा सोंपलो. पहिल्या पांवड्यान फाल्यां बिरेस्तारा 18 जिल्ह्यांतले 121 विधानसभा मतदारसंघांनी मतदान जातले. पहिल्या पांवड्यान वट्ट 1314 उमेदवारांचो राजकीय फुडार. 3,75,00,000 मायज मतदार थारयतले. ह्या पांवड्यान राज्यांतल्या पटना दरभंगा मधेपुरा सहरसा मुझफ्फरपूर गोपालगंज सिवान सारण वैशाली समस्तीपूर बेगुसराय लखीसराय मुंगेर शेखपुरा नालंदा बक्सर आनी भोजपूर जिल्ह्यांनी मतदान जातले. काल प्रचाराच्या निमाण्या दिसा एनडीए आनी महागठबंधनाच्या स्टार प्रचारकांनी आनी वरिष्ठ फुडाऱ्यांनी मतदारांक आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या फावरांत आकर्षित करपा खातीर सर्वतोपरी प्रयत्न केले. पहिल्या पांवड्या खातीर वेंचणूक आयोगान सविस्तर सुरक्षा वेवस्था केल्या. वेंचणूक आयोगाच्या म्हणण्या प्रमाण पयलेच खेप दरेका मतदारसंघात एक जनरल ऑब्झर्वर तैनात करतले. वेंचणुकेच्या प्रक्रियेचेर बारीकाय नदर दवरपा खातीर सगळ्या मतदान केंद्रांचेर वेबकास्टिंग करतले. तशेंच फावो ते प्रमाणान केंद्रीय सशस्त्र पुलीस दळ म्हळ्यार सीएपीएफ तैनात करतले. मतदानाच्या दुसऱ्या पांवड्यान 20 जिल्ह्यांतले 122 विधानसभा मतदारसंघांनी 11 नोव्हेंबराक मतदान जातले. 14 नोव्हेंबराक मतमेजणी जातली. राज्यभर 7,43,00,000 मायज मतदारां खातीर 90,712 मतदान केंद्रां स्थापन केल्यात. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आज छत्तीसगडाक भेट दितले. उपराष्ट्रपती जाले उपरांत ते पयलेच फावट छत्तीसगडाक भेट दितात. हे भेटी वेळार ते नया रायपूर आनी राजनंदगावांतल्या जायत्या भौशीक कार्यावळींनी वांटो घेतले. हातूंत छत्तीसगडच्या स्थापनेक 25 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान आयोजीत रजत महोत्सव सुवाळ्याचो आस्पाव आसा. आज नया रायपुरांतल्या सेन तळ्यांत भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण एरोबॅटीक पंगडाचो एअर शो उपराष्ट्रपती पळयतले. उपरांत उपराष्ट्रपती राजनांदगावांत लखपती दिदी संमेलनाक मुखेल सोयरेन उपस्थित रावतले. राधाकृष्णन नया रायपुरांतल्या छत्तीसगड रजत महोत्सवाच्या समारोप सुवाळ्याक हाजीर रावन आपल्या भेटीचो समारोप करतले. कार्मिक भौशीक कागाळी आनी पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग आज नवी दिल्लीत चवथी देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम सुरू करतले. म्हयनोभर चलपी ही मोहीम देशभरांतल्या 2,500 शिबिरांनी चलतली अशें मंत्रालयान सांगला. फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचो वापर करून पेन्शनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणाक प्रोत्साहन दिवप हो या मोहिमेचो उद्देश आसा. सगळ्या निवृत्ती वेतनधारकांक खास करून वरिष्ठ निवृत्ती वेतनधारकांक तांच्या सोयी प्रमाण डिजिटल माध्यमांतल्यान आपल्या जीवन प्रमाणपत्र सहज सादर करपाक मेळचे म्हणून ही मोहीम घडोवन हाडल्या. इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आनी भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी म्हयनोभर चलपी या मोहिमेक तंत्रीक आधार दितले. वेंचणूक आयोगान काल नवी दिल्लीतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंटान आंतरराष्ट्रीय वेंचणूक अभ्यागत कार्यावळ 2025 सुरू केली. या कार्यावळी खाला फ्रान्स दक्षिण आफ्रिका बेल्जियम इंडोनेशिया फिलिपिन्स थायलंड आनी कोलंबिया या देशांतले 14 भाग घेवपी 6 नोव्हेंबराक जावपी बिहार विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्या खातीरचे मतदान पळयतले. या कार्यावळी खाला बिहाराच्या 2 दिसांच्या भेटी वेळार भाग घेवपी इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन डिस्पॅच केंद्रांक भेट दितले अशें आयोगान सांगले. मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आनी वेंचणूक आयुक्त डॉ विवेक जोशी हांणी सहभागी लोकां कडेन संवाद साधलो. आज देशभरांत गुरू नानक जयंती मनयतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी गुरू नानक जयंती निमतान सगळ्या नागरिकांक परबी दिल्या. हो प्रसंग सगळ्यांक गुरू नानक देव हांचे आदर्श आनी मूल्य आपणावपाची प्रेरणा दिता आनी एका उत्तम समाजाची निर्मिती करपा खातीर मार्गदर्शन करता अशें राष्ट्रपतींनी आपल्या संदेशांत म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्री के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन GST।
भारतातल्यो सगळ्यांत व्हड सहकारी संस्था गुजरात कॉपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन म्हळ्यार अमूल आनी इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कॉपरेटिव्ह लिमिटेड इफको हांणी परत एकदां उल्लेखनीय जागतीक फुडारपण दाखयला। प्रती व्यक्ती सकल घरेलू उत्पाद GDP कामगिरीचेर आदारून तांकां संवसारांतल्या पहिल्या क्रमांकाचे सहकारी संस्था मदीं सुवात मेळ्या। संवसारांतल्या पहिल्या 10 सहकारी संस्था मदीं पहिले 2 क्रमांक मेळिल्ल्या खातीर केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी अमूल आनी इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कॉपरेटिव्ह लिमिटेड इफको हांकां परबीं दिल्या। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत शाह हांणी सांगले, हे काम अमूला कडे संबंधीत आशिल्ल्या लाखांनी बायलो आनी इफकोच्या यशाक योगदान दिवपी शेतकारांच्या अथक समर्पणाचो भोवमान आसा। ही मान्यता भारताच्या सहकारी चळवळीच्या अमर्याद क्षमतेचो पुरावो आसा, जी सक्षमीकरण आनी स्वावलंबनाच्या जागतीक मॉडेलांत रुपांतरीत जाता, अशें तांणी मुखार म्हळां। फरारी सोऱ्याचो वेपारी विजय माल्या हांणी काल कर्नाटक उच्च न्यायालयांत याचिका दाखल करून जप्त केल्ल्या मालमत्तेचो तपशील आनी तांच्या उरिल्ल्या रिणाचो तपशील मागलो। रीट याचिकेचे सुनावणे वेळार एकल खंडपीठाचे न्यायाधीश न्यायमूर्ती ललिता कन्नेगंटी आनी मल्ल्याच्या आदवोगादाक विचारले, तुम्ही याचिका कंपनी न्यायालयांत कित्याक दाखल करू ना? न्यायालयाच्या अवमानाच्या प्रकरणांत माल्ल्या सर्वोच्च न्यायालयांत हाजीर रावलो ना अशी टिप्पणी उच्च न्यायालयान केल्या। न्यायाधीशान बँकांच्या आदवोगादांक हरकत दाखल करपाक निर्देश दिवन सुनावणी 12 नोव्हेंबर मेरेन स्थगीत केली। महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर शाराक ईश्वरपूर अशें नाव दिलां। घर मंत्रालयान नाव बदलपाचो राज्याचो प्रस्ताव मान्य केल्या उपरांत शाराचें नाव ईश्वरपूर अशें दवरलां अशें राजपत्र अधिसुचोवणेन महाराष्ट्र सरकारान जाहीर केलां। तातूंत म्हळ्यार इस्लामपूर नगर परिशदेचें नांव बदलून तें उरून ईश्वरपूर नगर परिशद करपाचें जाहीर केलें। गोंयांत पणजे चलतल्या फिडे बुद्धीबळ संवसारीक कप 2025 सर्तींतल्या दुसऱ्या फेरयेंतल्या पहिल्या खेळांत वी प्रणव आनी भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगासी हांणी जैत मेळयले। प्रणवान नॉर्वेचो ग्रँडमास्टर आर्यन तारीक 41 चालींनी हरयलो। गोंयच्या खेळगड्यांक बरें प्रशिक्षण तशीच बरी साधन सुविधा दिवपा खातीर गोंय सरकार वावुरता अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां। ते फिडे वर्ल्ड कप चॅम्पियनशीप परवी घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत उलयताले। ह्यावेळार बुद्धीबळ खेळांतले नामनेचो खेळगडो तशेंच ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद हाजीर आशिल्ले। ह्या वेळार तांणी बुद्धीबळा विशीं आपले अनुभव उक्तायले।
थिंग्स अबाउट मॉडर्न ऑडियन्सीस एंड द चेस ऑडियन्स हैज ग्रोन अ लॉट सो वी हैव टू एड्रेस मल्टीपल ऑडियन्सीस इज दैट दे वांट डिफरेंट काइंड्स ऑफ फॉर्मेट्स डिफरेंट फॉर्मेट्स आर पॉपुलर एंड वी हैव टू एड्रेस दैट सो देयर इज ऑलवेज अ ट्रेड ऑफ बट आई थिंक इट्स क्लियर कंबाइंड टोटल द टोटल वर्ल्ड चेस चैंपियनशिप इज विल प्रोवाइड सीट्स टू द कैंडिडेट्स and we keep the classical world title above the others.
आणि माणिक पोर्तुनिक फाउट काय मुखेल खबरो। बिहार विधानसभा वेचणुकेच्या पहिल्या पावण्या खातीरचो प्रचार काल सांजवेळा सोपलो। पहिल्या पावण्यान फाल्यां बिरेस्तारा 18 जिल्ह्यांतल्या 121 विधानसभा मतदारसंघांनी मतदान जातले। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज छत्तीसगडाक भेट दितले। कार्मिक भौशीक कागाळी आनी पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग आज नवी दिल्लीन 4थी देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम सुरू करतले। ICA ग्लोबल क्रमवारीन इफको आनी अमूल हांकां संवसारांतल्या पहिल्या क्रमांकाच्या सहकारी संस्था मदीं सुवात मेळ्या। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजे केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांज वेळा 6:30।